आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल केरळम तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 138,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे, इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला एआय समजतो, एआय वापरता येतो तो साक्षर, असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण एआय एजंट हे एफिशियंट आहेत, एआय एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, एआय एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, एआय एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी पीएमआरडीएच्या सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी होरपळून मृत्यूमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्याप्रकरणी आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपाला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.